chinimandi.com podcast.
ऊस दर 400 रुपये प्रति क्विंटल देण्याची मागणी, MD यांना निवेदन. उसाचा दर वाढवण्याच्या मागणीसाठी बुधवारी शेतकरी आहुलाना साखर कारखाना परिसरात एकत्र आले. शेतकऱ्यांनी ऊस दर 400 रुपये प्रति क्विंटल देण्याची मागणी करून मुख्यमंत्र्यांच्या नावे एक निवेदन कारखान्याचे MD सुभाषचंद्र यांना दिलं. उसाचा दर वाढवला नाही तर शेतकऱ्यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला. हे निवेदन भाकियूचे कथुरा ब्लॉक प्रधान कृष्ण मलिक यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं. ते म्हणाले, सरकारनं उसाचा दर 340 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. हा दर खूपच कमी आहे. ऊस तोडणी आणि इतर कामं ही मजुरांकडून करून घ्यावी लागतात. मजूर दरवर्षी आपली मजुरी वाढवतात. किंमत अधिक आणि दर कमी असल्यामुळं शेतकरी अडचणीत येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार उसाच्या दरात गेल्या 5 वर्षात केवळ 30 रुपयांची वाढ झाली आहे. उसाच्या दरात वाढ होण्याच्या मागणीसाठी कैथलच्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घालणं बंद केलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ बुधवारी उसाचा दर वाढवण्यासाठी कारखान्याचे MD सुभाषचंद्र यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी संदीप रुखी, भोला चिचडाना, अशोक मुंडलाना, मेनपाल दीपक न्यात, कृष्ण रुखी, संजीव धर्मबीर, अनिल राजबीर, बिजेंद्र सोमबीर आदी उपस्थित होते.